आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. देशातील युवा पिढीकडे जागतिक समस्या सोडवण्याची क्षमता असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात उत्साहात साजरा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं शिरवाडे वणी कवितांचं गाव म्हणून घोषित. आणि स्वारगेट अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक. आता सविस्तर बातम्या. प्रयागराजमध्ये झालेला महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ ठरला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभ मेळ्याची प्रशंसा केली आहे. देशाला आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान असून देश एका नव्या ऊर्जेनं पुढे जात आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावर लिहिलेल्या एका लेखात पंतप्रधानांनी महाकुंभबाबतचे आपले विचार व्यक्त केले आहेत. आपल्या देशाचं नवीन भविष्य घडवण्याच्या दृष्टीनं परिवर्तनाच्या युगाची ही नांदी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. महाकुंभच्या यशस्वी आयोजनात योगदान दिलेल्या सर्वांचे मोदी यांनी आभार मानले आहेत. त्यांचे कष्ट प्रयत्न आणि निर्धार यामुळेच हे शक्य झाल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. समाजाच्या प्रत्येक वर्गातून निरनिराळ्या क्षेत्रातले लोक महाकुंभच्या निमित्तानं एकत्र आले असं मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय तरुण जगात सर्वात बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली असून जगातील मोठ्या समस्या सोडवण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असं प्रतिपादन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी काल पुण्यात केलं. भारती अभिमत विद्यापीठाचा 26वा पदवी प्रदान समारंभ बिर्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या विकासात पुण्यानं मोठं योगदान दिलं असून पुणे ही समाजसुधारकांची भूमी असल्याचं बिर्ला म्हणाले. मराठी भाषेचा सन्मान करत मराठी जगवली जोपासली पाहिजे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. मराठी भाषा गौरव दिनी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित साहित्यिकांच्या गौरव आणि पुरस्कार सोहळ्यात ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री मंगल प्रभात लोढा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह साहित्य क्षेत्रातील नामवंत मान्यवर यावेळी उपस्थित होते. यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रारम बोराडे यांना जाहीर झाला आहे. त्यांचं नुकतंच निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्या प्रेरणा दळवी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. राज्यात सर्वत्र काल मराठी भाषा गौरव दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ऐकूया त्याबाबतचा वृत्तांत.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वी वा शिरवाडकर यांच्या जयंतीदिनी साजऱ्या होत असलेल्या मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधून कुसुमाग्रज यांचं नाशिक जिल्ह्यातलं शिरवाडे वणी हे गाव कवितांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं. शिरवाडे इथं पुढच्या वर्षापासून 2 दिवसीय कुसुमाग्रज महोत्सवाचं आयोजन करण्यात येईल अशी घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी अध्यासन सुरू करण्यात येईल असं सामंत म्हणाले. नाशिक शहरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथदिंडी ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात शनिवारवाडा आणि लाल महाल इथं विविध संत राष्ट्रपुरुष समाजसुधारक शिवाजी महाराज झाशीची राणी संत ज्ञानेश्वर क्रांतिकारक तसंच थोर मराठी साहित्यिकांच्या वेशभूषेतल्या शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी मराठी अभिमान गीत आणि महाराष्ट्र गीत गायलं. रमणबाग प्रशालेत साहित्यिक ओळखा आणि साहित्यकृती सांगा हा उपक्रम झाला. अक्षररसिक सुलेखनवर्गानं माय मराठी अक्षरोत्सव या विषयावर शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. 20 शाळांमधल्या 2500 विद्यार्थ्यांनी याचा आनंद घेतल्याचं सुलेखन अभ्यासक शैलेश जोशी यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनंही मराठी भाषा दिनाचं औचित्य साधून सुलेखन कार्यशाळा घेतली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कारागृहात ठेवण्यात आलं होतं त्या विशेष कारागृहापासून सावरकर नाट्यगृहापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागानं ढोल लेझिमच्या तालात झालेल्या या ग्रंथदिंडीच्या सांगता कार्यक्रमात उपस्थित साहित्यिकांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह सुरेखा जोशी पुणे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशभरात आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जात आहे. प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. या अभूतपूर्व शोधासाठी सर रामन यांना 1930 नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरात विविध वैज्ञानिक विषयांवर आधारित उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. वनहक्क कायद्याची कालबद्धपणे अंमलबजावणी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्कांचे प्रलंबित दावे तातडीनं निकाली काढण्यात यावेत असे निर्देश राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी दिले आहेत. राज्यपालांनी काल मुंबईत वनहक्क कायदा 2006 अंमलबजावणीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. वनहक्क लाभार्थींची आधार कार्ड जोडणी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत नोंदणी आदी कामंही विशेष शिबीर घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. राज्यातल्या सर्वच बसस्थानकांचं आणि आगारांचं तातडीनं सुरक्षा परीक्षण करावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. बसस्थानकात आणि आगारांमधल्या विनावापर उभ्या असलेल्या बस आणि परिवहन कार्यालयांच्या कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांची 15 एप्रिलपर्यंत विल्हेवाट लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. बसस्थानकांमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षाविषयक आढावा बैठकीत ते काल बोलत होते. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावरच्या महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी, परिवहन विभागाच्या राज्यभरातल्या सर्व स्थानकं आणि आगारांमध्ये सीसीटीव्हीची अद्ययावत यंत्रणा उभारावी, नवीन बसमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, बसमध्ये जीपीएस यंत्रणा बसवण्याचं काम गतीनं पूर्ण करावं, स्थानिक पोलिसांची मदत घेऊन बसस्थानकावर त्यांची गस्त वाढवावी अशा सूचनाही परिवहन मंत्र्यांनी केल्या. दरम्यान स्वारगेट बसस्थानकातल्या अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त नुकतंच हाती आलं आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यात अटक करण्यात आल्याचं वृत्त डीडी न्यूज वृत्तवाहिनीनं दिलं आहे. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडच्या विशेष मोका न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीनं आरोपपत्र दाखल केलं आहे. सीआयडीच्या तपासानुसार खंडणी प्रकरणात अडथळा आणल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर विविध संघटनांतर्फे राज्यभर आंदोलनं करण्यात आली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या पुढाकारानं येत्या 7 ते 9 मार्च या कालावधीत पुण्यातील गांधी भवन इथं गांधी विचार साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. या संमेलनाचे प्रमुख निमंत्रक महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ कुमार सप्तर्षी यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश द्वादशीवार या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. खासदार मनोज कुमार झा यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. गांधीजींचे विचार आणि जीवनासंबंधी 8 परिसंवाद या संमेलनात होणार असून 25 मान्यवर त्यात मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातल्या अकृषी विद्यापीठांमधल्या अध्यापक पदांच्या भरतीला शासनानं मान्यता दिल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि निष्पक्षता असावी यासाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान. कोकणात आज तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार. देशातील युवा पिढीकडे मोठ्या जागतिक समस्या सोडवण्याची क्षमता असल्याचं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांचं प्रतिपादन. राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचं शिरवाडेवणी कवितांचं गाव म्हणून घोषित. आणि स्वारगेट अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.